यशया अध्याय 62 सियोनेची धार्मिकता उदय प्रभेप्रमाणे फाके तोवर तिच्याकरिता मी मौन धरणार नाही. यरुश्लेमेचे तारण पेटलेल्या मशालीप्रमाणे दिसे तोवर तिच्याकरिता मला चैन पडणार नाही. राष्ट्रे तुझी धार्मिकता पाहतील, सर्व राजे तुझे वैभव पाहतील. परमेश्वराच्या मुखाने ठेविलेल्या नव्या नावाने तुला हाक मारितील. तू परमेश्वराच्या हाती शोभायमान मुकुट, आपल्या देवाच्या हाती राजकिरीट होशील. यापुढे तुला सोडिलेली म्हणणार नाहीत, यापुढे तुझ्या भूमीला वैराण म्हणणार नाहीत. तर तुला हेफसिबा, ती माझा आनंद, व तुझ्या भूमीला बौल, विवाहित म्हणतील, कारण तू परमेश्वराला आनंद देणारी आहेस. तुझी भूमी सद्भा होईल, कारण तरुण जसा कुमारीशी विवाह करीतो, तशी तुझी मुले तुझशी विवाह करीतील. नवरा जसा नवरी पाहून हर्षतो, तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल. हे यरुश्लेमा, मी तुझ्या कोटांवर पहारेकरी नेमिले आहेत, ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत. अहो परमेश्वराला स्मरण देणाऱ्यांनो, तुम्ही विसंबू नका. आणि तो यरुश्लेम सुस्थित करून ते पृथ्वीला प्रशंसा विषय करीतोवर त्याला चैन पडू देऊ नका. परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची बलवान भुजेची शपथ वाहिली आहे की यापुढे तुझे धान्य तुझ्या शत्रूस मी खात्रीने खाऊ देणार नाही. तू ज्यासाठी श्रम केलेस तो तुझा द्राक्षारस परके प्राशन करणार नाहीत. तर ज्यांनी ते धान्य कोठारात साठविले तेच ते खातील व परमेश्वराचे स्तवन करीतील. ज्यांनी तो द्राक्षारस साठविला तेच माझ्या पवित्र मंदिराच्या अंगणात तो पितील. बाहेर पडा, वेशीतून बाहेर पडा, लोकांचा मार्ग नीट करा, राजमार्गाला भर घाला, घाला भर, धोंडे काढून टाका, अन्य राष्ट्रांसाठी ध्वजा उभारा. पहा, परमेश्वराने दिगंतापर्यंत हे वर्तमान गाजविले आहे की सियोनेच्या कन्येला म्हणा, पहा तुझे तारण येत आहे, पहा वेतन त्याजपाशी आहे व पारिपत्य त्याज समोर आहे. पवित्र लोक, परमेश्वराने उद्धरलेले लोक असे त्यास म्हणतील, व तू निगा केलेली व न टाकलेली नगरी आहेस असे म्हणतील.